नमस्ते सर्वदेवानां वरदासि हरिप्रिय ॐ त्रैलोक्य पूजिते देवे कमले विष्णुवल्लभे मंगलां शोभनां शुद्धां निष्कलां परमामकलां विश्वेश्वरे विश्वं विकामे सुप्रसन्नां सुमदनां करुणानिजान्तरां सुधाप्लावितं भूपृष्ठानां गन्धानुलेपनां ध्यायेन्वकरमिष्टस्थां श्वेताङ्कारभूषितां
mit dem Wachstum des Bewusstseins verringert sich das Bedürfnis nach Schlaf, weil diese ruhiger, bewusster und erholsamer wird. Dadurch kann sich die Anzahl der Schlafstunden vermindern. Aber den Schlaf mit Gewalt einzuschränken, solange man sich müde fühlt, ist keinesfalls gut, weil es die Nerven belastet und unnötig erregt. Die Mutter.